तर यामधील सर्वात आधी आपण ऍडजसन्सी मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन काय आहे ते बघूया. आता तुम्हाला हे तर माहित आहे मॅट्रिक्स काय असतो, तर मॅट्रिक्स एक स्क्वेअर टू डायमेन्शनल ऍरे असतो, त्यात रो आणि कॉलम असतात. तर आता ग्राफ मध्ये ऍडजसन्सी मॅट्रिक्स हा एक स्क्वेअर टू डायमेन्शनल ऍरे विथ वन रो अँड वन कॉलम प्रत्येक व्हर्टेक्स साठी. आणि जर मॅट्रिक्स मध्ये रो आय आणि कॉलम जे एंट्री ही वन असेल तर काय, व्हर्टेक्स आय आणि व्हर्टेक्स जे मध्ये एच आहे, म्हणजे एच थ्रू व्हर्टेक्स आय आणि व्हर्टेक्स जे मध्ये रिलेशनशिप हे दर्शवले जाते. आणि जर रो आय आणि कॉलम जे ची एंट्री झिरो म्हणजेच काय, तर इन्सिडेंट एज ही अब्सेंट आहे. आणि जर ग्राफ हा वेटेड ग्राफ असेल तर एंट्री वन इज रिप्लेस्ड विथ वेट. तर त्यासाठी आपण ग्राफचे सिम्पल रिप्रेझेंटेशन बघूया. त्यात बघा, तुम्हाला स्लाइड नंबर वर दिलेले आहे ग्राफ जी इज इक्वल टू व्ही इज इक्वल टू व्ही कॉमा ई. सपोज व्ही इज इक्वल टू वन टू अप टू एन. द ऍडजसन्सी मॅट्रिक्स फॉर जी इज अ टू डायमेन्शनल एन इंटू एन बुलियन मॅट्रिक्स ए अँड कॅन बी रिप्रेझेंटेड ऍज ए ऑफ आय जे इज इक्वल टू वन इफ देअर एक्झिस्ट अँड एज आय जे अदरवाइज झिरो एज आय जे डज नॉट एक्झिस्ट. आणि ऍडजसन्सी मॅट्रिक्स ए चे नॅचरल इम्प्लिमेंटेशन काय होणार, तर ए ऑफ आय जे इज वन ऑर ट्रू इफ एनी ओनली इफ व्हर्टेक्स आय इज ऍडजसंट टू व्हर्टेक्स जे. म्हणजेच काय, तर व्हर्टेक्स आय आणि जे मध्ये एजेस थ्रू रिलेशनशिप रिप्रेझेंट होते. आणि जर ग्राफ हा अनडायरेक्टेड असेल तर ए ऑफ आय जे इज इक्वल टू ए ऑफ आय जे इज इक्वल टू वन. आणि जर ग्राफ हा डायरेक्टेड असेल तर इफ वन स्टोर्ड ऍट ए ऑफ आय जे देन इट इंडिकेट्स दॅट द एज फ्रॉम आय टू जे एक्झिस्ट बट डज नॉट इंडिकेट वेदर ऑर नॉट द एज फ्रॉम जे टू आय एक्झिस्ट इन द ग्राफ. आता बघा, स्लाइड नंबर वर तुम्हाला दिलेले आहे ग्राफ जी वन, ग्राफ जी टू आणि ग्राफ जी थ्री. तर ग्राफ जी वन साठी तुम्हाला एक ऍडजसन्सी मॅट्रिक्स दिलेला आहे. ग्राफ जी वन काय आहे तुमचा, त्यामध्ये फोर व्हर्टायसेस आहे ए बी सी आणि डी. आणि त्यात फोर एजेस थ्रू या व्हर्टेक्स मधले रिलेशन तुम्हाला दर्शवले आहे. तर त्यासाठी तुमचा मॅट्रिक्स कसा तयार होणार, तर बघा आता ए टू बी एक एजेस आहे. या ग्राफ थ्रू मॅट्रिक्स तयार करताना एजेस थ्रू रिलेशनशिप कसे दाखवले आहे यावर हा मॅट्रिक्स डिपेंड असतो. तर बघा आता यामध्ये फोर व्हर्टेक्स तुम्हाला दिलेले आहे ए बी सी आणि डी. तर ए पासून ए ला कुठली एजेस आहे का, तर नाही, म्हणून मॅट्रिक्स मध्ये झिरो येणार. आणि ए पासून तर बी पर्यंत एजेस आहे का, एज आहे का, तर आहे, म्हणून ए टू बी काय येणार वन. त्याचप्रकारे ए टू सी एज आहे का, नाही, म्हणून तिथे झिरो येणार. नेक्स्ट ए टू डी एज आहे का, हो, म्हणून ए टू डी काय येणार वन. या प्रकारे हे मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन होणार. तसेच सेम बी साठी बी टू बी एज आहे का, तर नाही, म्हणून झिरो. त्यानंतर बी टू एज आहे का, आहे, म्हणून वन रिप्रेझेंट होणार. त्याचप्रकारे बी टू सी आहे का, आहे, म्हणून काय रिप्रेझेंट होणार, वन रिप्रेझेंट होणार. सेम त्याच पद्धतीने बी सी आणि डी यासाठी मॅट्रिक्स हा रिप्रेझेंट होणार. आता ग्राफ जी टू मध्ये बघा, त्यात तुम्हाला डायरेक्शन दिलेले आहे. तर म्हणजे हा डायरेक्टेड ग्राफ आहे. या ग्राफचे मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन बघा, वन टू वन एज आहे का, नाही, म्हणून झिरो. त्यानंतर वन टू टू म्हणजे वन पासून टू ला कुठली एज गेलेली नाही, म्हणून तिथे काय रिप्रेझेंट होणार, झिरो. त्याचप्रमाणे वन टू थ्री एज गेलेली आहे, म्हणून एज वन टू थ्री एज कनेक्ट आहे, म्हणून तिथे वन रिप्रेझेंट होणार. त्यानंतर टू साठी बघा, टू टू थ्री एज आहे का, टू टू वन एज आहे का, तर आहे, म्हणून काय रिप्रेझेंट होणार, वन. टू 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 एज आहे का नाही म्हणून काय रिप्रेझेंट झाले झिरो. टू टू थ्री एज आहे का आहे म्हणून काय रिप्रेझेंट झाले तर वन. त्याचप्रमाणे सेम थ्री साठी. आता थ्री पासून कुठलीही एज ही कुठल्याही एलिमेंटला कनेक्ट नाही म्हणून मॅट्रिक्स मध्ये काय रिप्रेझेंट झालेले आहे झिरो. त्याचप्रमाणे ग्राफ जी थ्री मध्ये बघा. ग्राफ जी थ्री हा अनडायरेक्टेड ग्राफ आहे तर त्यासाठी ऍडजसन्सी मॅट्रिक्स बघा कसा तयार होणार. तर यामध्ये सुद्धा सेम त्याच पद्धतीने वन टू वन रिलेशनशिप आहे का म्हणजे एज आहे का तर नाही म्हणून काय रिप्रेझेंट होणार झिरो. तर या मॅट्रिक्स मध्ये तुम्हाला इंडेक्स पण दिलेले आहे तर त्यात बघा वन टू वन रिलेशनशिप नाही म्हणून झिरो. वन टू टू रिलेशनशिप आहे म्हणून वन. वन टू थ्री रिलेशनशिप आहे म्हणून वन. वन टू फोर रिलेशनशिप नाही म्हणून झिरो. वन टू फाय एज रिप्रेझेंट नाही म्हणून झिरो. वन टू सिक्स एज रिप्रेझेंट नाही म्हणून झिरो. वन टू सेवन झिरो. सेम त्याच पद्धतीने टू साठी. आता टू टू वन रिलेशनशिप आहे का तर आहे म्हणून वन. त्यानंतर नेक्स्ट रिलेशनशिप टू 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 रिलेशनशिप आहे का तर नाही म्हणून झिरो रिप्रेझेंट होणार. त्यानंतर टू टू थ्री रिलेशनशिप आहे का तर आहे म्हणून वन रिप्रेझेंट होणार. तसेच टू टू फोर रिलेशनशिप आहे का तर आहे म्हणून काय रिप्रेझेंट होणार वन. टू टू फाय वन. टू टू सिक्स झिरो. टू टू सेवन झिरो. त्याचप्रमाणे नेक्स्ट एलिमेंट थ्री. थ्री टू वन वन. थ्री टू टू वन. थ्री टू थ्री झिरो. थ्री टू फोर झिरो. थ्री टू फाय झिरो. थ्री टू सिक्स वन. थ्री टू सेवन वन. सेम त्याच पद्धतीने फोर एलिमेंट साठी. फोर टू वन रिलेशनशिप नाही म्हणून झिरो. फोर टू टू रिलेशनशिप आहे म्हणून वन. फोर टू थ्री रिलेशनशिप नाही म्हणून झिरो. फोर टू फोर झिरो. फोर टू फाय वन. फोर टू सिक्स झिरो. फोर टू सेवन रिलेशनशिप नाही म्हणून झिरो. सेम त्याच पद्धतीने फाय सिक्स एलिमेंटसाठी याच प्रकारे रिलेशनशिप आहे किंवा नाही हे चेक करून वन किंवा झिरो हे मॅट्रिक्समध्ये आपण रिप्रेझेंट करतो. या प्रकारे मॅट्रिक्स हा रिप्रेझेंट होतो. आता हे आपण बघितले ऍडजसन्ट. हे आपण बघितले डायरेक्टेड आणि अनडायरेक्टेड ग्राफसाठी मॅट्रिक्सचे रिप्रेझेंटेशन. म्हणजे ऍडजसन्सी मॅट्रिक्स आपण ग्राफ जी वन, ग्राफ जी टू आणि ग्राफ जी थ्री साठी बघितले. त्याच पद्धतीने आता आपण वेटेड ग्राफसाठी मॅट्रिक्स हा कसा रिप्रेझेंट होतो ते बघू. तर वेटेड ग्राफसाठी मॅट्रिक्स ए ऑफ आय जे इज इक्वल टू वेट इफ द एज आय जे एक्झिस्ट झिरो इफ देअर एक्झिस्ट नो एजेस. म्हणजे जर एजेस ह्या एक्झिस्ट असतील तर वन आणि एजेस ह्या एक्झिस्ट नसतील तर झिरो. हे आपण कुठे बघितले होते तर अनवेटेड ग्राफमध्ये. पण आता वेटेड ग्राफमध्ये काय तर वन ऐवजी वेट ह्या रिप्लेस होणार. मी आधीही तुम्हाला सांगितले वन ऐवजी आता इथे आपण जे वेट दिलेले असेल ते रिप्रेझेंट करणार. आता बघा तुम्हाला स्लाइडवर एक वेटेड ग्राफ दिलेला आहे आणि त्याच्या शेजारी त्याचे मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन दिलेले आहे. तर यात बघा फर्स्ट वन टू वन एज एक्झिस्ट आहे का तर नाही म्हणून झिरो रिप्रेझेंट होणार. आता वन टू टू एज ही एक्झिस्ट आहे आणि त्याचे वेट काय आहे तर नाईन म्हणून तिथे काय रिप्रेझेंट होणार म्हणून मॅट्रिक्स मध्ये काय रिप्रेझेंट होणार तर नाईन. त्यानंतर वन टू थ्री एजेस एक्झिस्ट नाही. वन टू फोर एज एक्झिस्ट नाही म्हणून झिरो. वन टू फाय एज एक्झिस्ट नाही म्हणून झिरो. त्यानंतर सेकंड एलिमेंट टू. आता टू टू वन एज एक्झिस्ट आहे का तर आहे आणि वेट काय फोर म्हणून इथे काय म्हणून मॅट्रिक्स मध्ये काय रिप्रेझेंट होणार फोर. तसेच टू 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 एज एक्झिस्ट नाही म्हणून झिरो. टू टू थ्री एज एक्झिस्ट नाही म्हणून झिरो. टू टू फोर एज एक्झिस्ट आहे का तर आहे म्हणून इथे वेट रिप्रेझेंट म्हणून मॅट्रिक्स मध्ये वेट रिप्रेझेंट होणार ते काय तर एट. तसेच टू टू फाय एज एक्झिस्ट आहे का तर आहे आणि त्याला वेट काय आहे तर फिफ्टीन म्हणून मॅट्रिक्स मध्ये फिफ्टीन रिप्रेझेंट होणार. आता नेक्स्ट एलिमेंट म्हणजे थ्री. आता थ्री टू वन एज एक्झिस्ट आहे का नाही म्हणून झिरो रिप्रेझेंट होणार. थ्री टू टू एज एक्झिस्ट आहे का आहे वेट काय सेव्हन्टीन म्हणून मॅट्रिक्स मध्ये सेव्हन्टीन रिप्रेझेंट होणार. थ्री टू थ्री एज एक्झिस्ट नाही. थ्री टू फोर एज एक्झिस्ट नाही, थ्री टू फाय एज एक्झिस्ट नाही, म्हणून थ्री टू फोर झिरो, थ्री टू थ्री झिरो, थ्री टू फोर झिरो आणि थ्री टू फाय झिरो हे मॅट्रिक्स मध्ये रिप्रेझेंट होणार. त्याचप्रकारे पुढचा एलिमेंट म्हणजे फोर, फोर टू वन एज एक्झिस्ट आहे म्हणून मॅट्रिक्स मध्ये वेट रिप्रेझेंट होणार ते सेवन, फोर टू टू एज एक्झिस्ट नाही झिरो, फोर टू थ्री एज एक्झिस्ट आहे वेट काय तर टू. त्याचप्रकारे फोर टू फोर एज एक्झिस्ट नाही म्हणून झिरो, फोर टू फाय एज एक्झिस्ट नाही म्हणून झिरो. त्याचप्रकारे सेम फाय फाय एलिमेंट साठी बघा, फाय टू वन एज एक्झिस्ट आहे म्हणून वेट हे थ्री आपण रिप्रेझेंट केलेले आहे. त्याचप्रकारे फाय टू टू एज एक्झिस्ट नाही म्हणून झिरो, फाय टू थ्री एज एक्झिस्ट आहे आणि वेट काय आहे तर ट्वेल्व, म्हणून आपण मॅट्रिक्स मध्ये ट्वेल्व हा रिप्रेझेंट केला आहे. त्याचप्रकारे फाय टू फाय एज एक्झिस्ट नाही म्हणून झिरो आपण मॅट्रिक्स मध्ये रिप्रेझेंट केलेला आहे. तर या प्रकारे वेटेड ग्राफचे मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन होते. आता बघा स्लाइड नंबर, तुम्हाला एक वेटेड ग्राफ दिलेला आहे पण तो डायरेक्टेड ग्राफ नाही आहे, तो अनडायरेक्टेड ग्राफ आहे. तर त्यासाठी ऍडजसन्सी मॅट्रिक्स त्याच्या बाजूला तुम्हाला दिलेला आहे, तो कसा रिप्रेझेंट होतो ते बघा. तर आता सेम त्याच पद्धतीने आधी बघायचे एज एक्झिस्ट होते का वन टू वन, तर नाही म्हणून झिरो. वन टू टू एज एक्झिस्ट आहे का, तर आहे म्हणून एट. वन टू थ्री एज एक्झिस्ट आहे का, तर आहे आउटर नाही बघा, तर त्यासाठी काय येईल फोर्टीन. तसेच वन टू फोर एज एक्झिस्ट आहे का, तर आहे आणि त्याचे वेट काय सिक्स, म्हणून मॅट्रिक्स मध्ये या पद्धतीने रिप्रेझेंटेशन होईल. त्यानंतर सेकंड टू साठी बघा, टू टू वन एट वेट येणार एजच, टू 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 एज एक्झिस्ट नाही म्हणून झिरो, टू टू थ्री सेवन, टू टू फोर इलेव्हन. सेम त्याच पद्धतीने थ्री साठी आणि फोर साठी मॅट्रिक्स रिप्रेझेंट होणार. वी कॅन नोट दॅट द ऍडजसन्सी मॅट्रिक्स फॉर अन अनडायरेक्टेड ग्राफ इज सिमेट्रिक, वेअर ॲज द ऍडजसन्सी मॅट्रिक्स फॉर डायरेक्टेड ग्राफ नीड टू बी सिमेट्रिक. इन द ऍडजसन्सी मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन द टाइम रिक्वायर्ड टू ऍक्सेस अन एलिमेंट इज इनडिपेंडंट ऑफ द साईज ऑफ व्ही अँड ई. द स्पेस नीडेड टू रिप्रेझेंट अ ग्राफ युझिंग ऍडजसन्सी मॅट्रिक्स इज एन स्क्वेअर. आता तुम्ही ऍडजसन्सी मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन बघितले तर त्यामध्ये डिग्री सेंट्रॅलिटी कशी असते, तर ती स्लाइड 23 वर मी दिलेली आहे बघा. त्यात एक ग्राफ आहे, स्लाइडवर एक ग्राफ दिलेला आहे, त्यामध्ये ए बी सी डी आणि ई हे नोड एजेस थ्रू कनेक्ट केलेले आहे आणि त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला ऍडजसन्सी मॅट्रिक्स दिलेले आहे. तर या मॅट्रिक्सवरनं डिग्री आपण कशी फाइंड आउट करतो ते बघा. आता फर्स्ट मॅट्रिक्स मध्ये बघा, ए टू ए झिरो, ए टू बी वन, ए टू सी वन, ए टू डी झिरो, ए टू ई झिरो. तर इथे डिग्री काय येणार, पूर्ण मॅट्रिक्स मध्ये बघा त्या रो मध्ये फक्त वन तुम्हाला दिसतोय म्हणून त्याची डिग्री काय येणार वन. त्यानंतर बी साठी बघा, बी टू ए वन, बी टू बी झिरो, बी टू सी वन, बी टू डी वन आणि बी टू ई वन. आता ह्या रोचे आपण पुन्हा ऍडिशन करू, तर वन प्लस वन टू, टू प्लस वन थ्री, थ्री प्लस वन फोर, म्हणजे याची डिग्री काय येणार तर फोर. आता सी साठी बघा, सी टू ए वन, सी टू बी वन, सी टू सी झिरो, सी टू डी झिरो, सी टू ई झिरो, तर आता याची डिग्री काय येणार तर टू. सेम त्याच पद्धतीने बाकीचे जे व्हर्टेक्स आहे त्याचीही डिग्री ह्याच प्रमाणे कॅल्क्युलेटेड होणार. तर ही झाली ग्राफची डिग्री ऑफ सेंट्रॅलिटी. तर आतापर्यंत ग्राफ म्हणजे काय ही कन्सेप्ट तुमच्या लक्षात आलीच असेल. आणखी एक उदाहरण देऊन ग्राफ म्हणजे काय आहे ते एक्सप्लेन करते, म्हणजे ते तुमच्या रोजच्या दैनंदिनीतील एक उदाहरण आहे. तर ते ऐकल्यानंतर ग्राफ म्हणजे काय हे तुमच्या लवकर लक्षात येईल. तर बघा, सपोज एस हा एक स्टुडंट आहे आणि त्याचे सात मित्र आहेत. एस स्टुडंट मिळून हे आठ मित्र सोबतच कॉलेजला जातात. तर एक दिवस असा येतो की त्या आठ मित्रांपैकी फक्त एस हा स्टुडंट कॉलेजला प्रेझेंट असतो आणि त्या दिवशी सांगितले जाते की काही कारणास्तव दुसऱ्या दिवशी कॉलेज हे बंद आहे. तर ए स्टुडंटला वाटते की आता आपण हा मेसेज आपल्या फ्रेंड्स पर्यंत पोहोचवला पाहिजे, पण त्याच्या असे लक्षात येते की त्याच्याकडे फक्त त्याच्या दोनच फ्रेंड्सचा नंबर आहे आणि बाकी फ्रेंड्सचे नंबर त्याच्याकडे नाही. त्याच्या असे लक्षात येते की त्याच्याकडे फक्त एका फ्रेंड्सचा नंबर आहे आणि बाकी उरलेल्या 6 फ्रेंड्सचा त्याच्याकडे नंबर नाही. तर त्याच्याकडे ए या फ्रेंडचा नंबर असतो. तर तो काय करतो, ए ह्या फ्रेंडला कॉल करतो आणि सांगतो उद्या कॉलेज नाहीये तर तू येऊ नकोस. आणि तो सांगतो की हा मेसेज तू बी सी डी ई एफ आणि ई या सर्वांना देखील कळव. तर एस हा स्टुडंट ए ह्या मित्राला फोन करून ह्या बाकी सर्वांना तो मेसेज कळवायला सांगणार आहे. तर हाच काय झाला, एक ग्राफ झाला. बघा तुम्हाला स्लाइड 25 वर मी डायग्राम दिलेली आहे. ए ह्या मित्रा थ्रू तो बी सी आणि डी ला कळवतोय, त्याचा ग्राफ मी तुम्हाला स्लाइड वर दिला आहे, त्यात बघा. त्याचप्रमाणे या बी सी आणि डी कडून बाकी इतर मित्रांना देखील तो मेसेज या पद्धतीने मिळणार आहे. तर अजून एक उदाहरण द्यायचे झाले तर बघा, तुम्हाला नाशिक ते जळगाव प्रवास करायचा आहे आणि जळगावला जाण्यासाठी तुम्हाला दोन रूट दिलेले. तर तुम्ही सांगताना कसे सांगाल, म्हणजे आधी एक रूट तुम्ही सांगाल नाशिक टू मालेगाव, मालेगाव टू धुळे, धुळे टू जळगाव, आणि दुसरा रूट तुम्हाला सांगितला जाईल नाशिक टू मालेगाव, मालेगाव टू चाळीसगाव आणि चाळीसगाव टू जळगाव. तर त्याचाही जर ग्राफ असेल तर तुम्हाला ते लगेच लक्षात येईल. जे सांगितल्यावर पटकन लक्षात येणार नाही तर ते ग्राफ बघून आपल्या अगदी लवकर लक्षात येईल की तुम्हाला नाशिक ते जळगाव कुठल्या रूटने जायचे आहे आणि कसे जायचे आहे ते. तर म्हणून ग्राफला मोस्ट इम्पॉर्टंट नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर असे म्हटलेले आहे. कारण बऱ्याच वेळेला आपल्या मनात प्रश्न येतो की ग्राफ का यूज करत असतील, तर त्याचे रिझन हेच आहे, टू रिप्रेझेंट रिलेशनशिप्स बिटवीन डिफरंट ऑब्जेक्ट्स एलिमेंट इन अ मॅथमॅटिकल वे. तर त्याचे एक्झाम्पल आपण बघितले फ्रेंड्समध्ये, ज्या वेळेला आपल्याला मेसेज पास करायचा आहे त्यावेळेला, म्हणजे फ्रेंडशिप, लोकल एरिया नेटवर्क आणि मॅप ऑफ कंट्री. तर यासाठी आपण ग्राफ हा यूज करतो. आता आपण बघितले की ग्राफमध्ये एजेस असतात, व्हर्टेक्स असतात आणि ग्राफचा उपयोग आपण कम्युनिकेशनमध्ये किंवा मॅप ऑफ कंट्री किंवा सर्किट्समध्ये करतो किंवा मेकॅनिकलमध्ये करतो किंवा फायनान्शियलमध्ये करतो, ट्रान्सपोर्टेशनमध्ये करतो. तर यामध्ये व्हर्टेक्स काय, एजेस काय आणि फ्लो काय असणार, तर त्यासाठी मी तुम्हाला स्लाइडवर एक चार्ट दिलेला आहे, त्यात बघा. ग्राफ नेटवर्क हे जर कम्युनिकेशन असेल तर त्यामध्ये व्हर्टेक्स काय, तर टेलिफोन एक्सचेंज, कम्प्युटर्स, सॅटेलाइट्स हे काय झाले तर व्हर्टेक्स, आणि एजेस काय होणार तर केबल्स, फायबर ऑप्टिक्स, मायक्रोवेव्ह रिलेज, आणि फ्लो काय होणार, व्हॉइस, व्हिडिओ आणि पॅकेट्स. म्हणजे बघा, कम्युनिकेशन करताना तुम्ही टेलिफोन्स थ्रू किंवा कम्प्युटर थ्रू किंवा सॅटेलाइट थ्रू करतात, आणि हे कशाने कनेक्ट होते तर केबल्सने किंवा फायबर ऑप्टिक्सने किंवा मायक्रोवेव्हने. तर हे काय झाले तुमचे एजेस. आणि तुम्ही कम्युनिकेशन कशाचे करतात तर बोलण्यातून कम्युनिकेशन होते, व्हिडिओ ट्रान्सफर करताना, पॅकेट ट्रान्सफर करताना, तर हे तुमचे काय झालं, तर हा काय झाला फ्लो. सेम त्याच पद्धतीने बघा, जर ग्राफ नेटवर्क हे सर्किट असेल तर यामध्ये व्हर्टेक्स काय येणार, गेट्स, रेजिस्टर्स, प्रोसेसर्स, आणि त्यांना कनेक्ट कशाने करतो आपण तर वायर्सने, म्हणून वायर्स या काय झाल्या त्याच्या एजेस. आणि फ्लो कशाचा होतो तर सर्किटमध्ये फ्लो कशाचा होणार आहे तर करंटचा. त्याचप्रकारे आपण बघितलं मेकॅनिकलमध्ये सुद्धा आपण ग्राफचा उपयोग करतो. तर ग्राफ नेटवर्क जर हे मेकॅनिकल असेल तर त्यामध्ये व्हर्टेक्स काय तर जॉईंट्स, आणि एजेस काय येणार, रोड्स, बीम्स, रॉड्स, बीम्स आणि स्प्रिंग्स ह्या काय येणार तर एजेस. आणि फ्लो कशाचा होतो तर हीटचा आणि एनर्जीचा. त्याचप्रकारे हायड्रॉलिक जर ग्राफ नेटवर्क असेल तर त्यामध्ये व्हर्टेक्स काय असणार आहे, रिझर्वॉयर्स, पंपिंग स्टेशन्स, लेक्स, हे काय झाले व्हर्टेक्स, आणि एजेस काय असणार आहे तर पाईपलाईन्स, आणि फ्लो कशाचा होणार आहे तर फ्लूड, ऑइल. त्याचप्रमाणे आता जर फायनान्शियलमध्ये ग्राफ नेटवर्क असेल तर त्यामध्ये व्हर्टेक्स हे काय येणार आहे तर स्टॉक्स, करन्सी, आणि तसेच त्याच्या एजेस काय येणार आहे तर ट्रान्झॅक्शन्स, आणि फ्लो काय होणार आहे तर मनीचा फ्लो होणार आहे. त्याचप्रकारे ट्रान्सपोर्टेशन मध्ये जर ग्राफ नेटवर्क असेल तर त्याचे व्हर्टेक्स काय येणार आहेत, एअरपोर्ट्स, रेल यार्ड, स्ट्रीट इंटरसेक्शन्स, आणि एजेस काय येतील तर हायवेज, रेल बेल्ट्स, एअरवेज, एअरवे राऊट, आणि फ्लो कशाचा होणार आहे तर फ्रेट व्हेकल्स आणि पॅसेंजर्स. तर या प्रकारचे ग्राफ नेटवर्क असतात आणि त्यामध्ये असे व्हर्टेक्स आणि एजेस किंवा नोड्स आर्क्स असतात. तर ग्राफचे ऍप्लिकेशन्स लक्षात आले, मॉडेल्स फॉर कम्युनिकेशन्स अँड इलेक्ट्रिकल नेटवर्क्स, मॉडेल्स फॉर कम्प्युटर्स आर्किटेक्चर्स, नेटवर्क ऑप्टिमायझेशन मॉडेल्स फॉर ऑपरेशन अनालिसिस, अनालिसिस ऑफ फायनाईट स्टेट मशीन्स, पार्सिंग अँड कोड ऑप्टिमायझेशन इन कंपायलर्स. आपण बघितले की ग्राफ हा दोन पद्धतीने रिप्रेझेंट केला जातो, एक म्हणजे ऍडजसन्सी मॅट्रिक्स आणि म्हणजेच सिक्वेन्शियल रिप्रेझेंटेशन, त्याचप्रमाणे ऍडजसन्सी लिस्ट. तर आपण ऍडजसन्सी मॅट्रिक्स म्हणजे सिक्वेन्शियल रिप्रेझेंटेशन ग्राफचे कसे असते हे बघितले, तर आता त्यानंतर आपण ऍडजसन्सी लिस्ट कशी असते ते बघणार आहोत. तर तुम्हाला लिस्ट म्हणजे काय हे माहितीच आहे, लिस्ट मध्ये नंबर ऑफ नोड्स हे एकमेकांना कनेक्ट असतात. या प्रत्येक नोडला दोन पार्ट्स असतात आणि त्यामध्ये पहिल्या पार्टमध्ये जो डेटा आपल्याला स्टोअर करायचा असतो तो डेटा असतो आणि सेकंड पार्टमध्ये नेक्स्ट येणाऱ्या नोडची लिंक असते, ती पॉइंटर थ्रू दर्शवलेली असते. तर सेम तोच कन्सेप्ट यामध्ये असतो. तर बघा, ऍडजसन्सी लिस्ट मध्ये एन रोज ऑफ द ऍडजसन्सी लिस्ट आर रिप्रेझेंटेड ऍज एन लिंक लिस्ट, वन लिस्ट पर व्हर्टेक्स ऑफ द ग्राफ. म्हणजे तुमच्या ग्राफमध्ये जर 5 नोड असतील म्हणजेच 5 व्हर्टायसेस असतील तर तुमच्या लिस्ट किती तयार होणार, तर 5 लिस्ट या तुमच्या तयार होणार. म्हणजे ग्राफची ऍडजसन्सी लिस्ट ही तुमच्या नंबर ऑफ व्हर्टायसेसवर डिपेंड असते. आणि हे रिप्रेझेंटेशन करताना आपण एकतर ऍरे यूज करून करतो किंवा लिस्ट यूज करून करतो. जर आपण ऍरे यूज केला म्हणजे ग्राफ जी हा जर आपण ऍरे हेडने रिप्रेझेंट केला, वेअर हेड ऑफ आय इज अ पॉइंटर टू द ऍडजसन्सी लिस्ट ऑफ व्हर्टेक्स आय, आणि सेकंड जी मेथड आहे ती म्हणजे लिस्ट. तर लिस्ट मध्ये प्रत्येक नोडची एक सेपरेट लिस्ट तयार होते आणि त्यामध्ये प्रत्येक नोडचे दोन पार्ट असतात. तर यात पहिल्या पार्ट मध्ये व्हर्टेक्स असतो आणि सेकंड पार्ट मध्ये लिंक असते. तर व्हर्टेक्स फील्ड मध्ये व्हर्टेक्सचा आयडी हा स्टोअर केला जातो आणि सेकंड पार्ट मध्ये लिंक असते, म्हणजे यात पॉइंटर स्टोअर असतो तो नेक्स्ट नोड साठी. तर या प्रकारे या ऍडजसन्सी लिस्टचे रिप्रेझेंटेशन हे होते. तर तुम्हाला स्लाइड वर एक डायग्राम दिलेली आहे, त्यात बघा नोड 1, 2, 3 आणि 4 हे 4 नोड एजेस थ्रू कनेक्ट केलेले आहे आणि हा ग्राफ कुठला आहे तर डायरेक्टेड ग्राफ आहे. हे कशावरून लक्षात येते, कारण त्याला डायरेक्शन दिलेले आहे, त्या एरो थ्रू आपल्याला लक्षात येते. मग आता या डायरेक्टेड ग्राफ मध्ये प्रत्येक नोडची सेपरेट लिस्ट तयार झालेली आहे. बघा फिगर बी मध्ये नोड 1, 2, 3 आणि 4 या फोर नोडची सेपरेट लिस्ट तयार झालेली आहे. तर यात बघा वन या नोड पासून 2, 3 आणि 4 या 3 नोडला एजेस या कनेक्ट आहे. तर त्यासाठी बघा वन नोड पॉइंट्स टू सेकंड नोड आणि त्या नोडच्या फर्स्ट पार्ट मध्ये त्या नोडचा आयडी दिलेला आहे, म्हणजे त्या व्हर्टेक्सचा आयडी दिलेला आहे तो म्हणजे 2, आणि सेकंड पार्ट मध्ये नेक्स्ट येणाऱ्या नोडचा पॉइंटर, मग त्यापुढे नंतर 3 आणि नंतरच्या नोडमध्ये 4. या पद्धतीने या वन व्हर्टेक्सची लिंक ही रिप्रेझेंट केलेली आहे. सेम त्याच पद्धतीने 2 व्हर्टेक्स साठी बघा, 2 व्हर्टेक्सचा एक नोड आहे तो पॉइंट करतोय, तर 2 हा व्हर्टेक्स हा कुठल्या व्हर्टेक्सला ऍडजसंट आहे तर 3 या व्हर्टेक्सला. तर लिस्ट मध्ये फर्स्ट नोडला 3 ह्या व्हर्टेक्सचा आयडी दिलेला आहे, तसेच नेक्स्ट नोडच्या नेक्स्ट पार्ट मध्ये नेक्स्ट येणाऱ्या नोडची लिंक. पण आता यात पुढे नेक्स्ट नोड येणार आहे का तर नाही. त्याचप्रमाणे 3 आणि 4 साठी ती लिंक रिप्रेझेंट केलेली आहे. या प्रकारे ग्राफची ऍडजसन्सी लिस्ट ही रिप्रेझेंट केली जाते. तर आता तुम्हाला नेक्स्ट स्लाइड वर म्हणजे स्लाइड नंबर वर तुम्हाला एक डायरेक्टेड ग्राफ दिलेला आहे, पण तो वेटेड ग्राफ आहे. तर ह्या वेटेड ग्राफ्स ची लिस्ट आपण कशी रिप्रेझेंट करणार? तर बघा स्लाइडवर, ग्राफ मध्ये 1, 2, 3 आणि 4 हे 4 व्हर्टायसेस आहेत आणि या 4 व्हर्टायसेसची सेपरेट लिस्ट ही तयार झालेली आहे. पण यामध्ये तुम्हाला असे दिसते की प्रत्येक नोडचे 3 पार्ट्स आहे. तर वेटेड ग्राफला, वेटेड ग्राफ मध्ये लिस्ट तयार होताना त्यात प्रत्येक नोडचे हे 3 पार्ट्स असतात. फर्स्ट पार्ट मध्ये व्हर्टेक्सचा आयडी असतो, सेकंड पार्ट मध्ये असोसिएटेड एजचे वेट दिलेले असते आणि थर्ड पार्ट हा नेक्स्ट नोडची लिंक दर्शवतो. तर बघा, 1 हा कुठल्या व्हर्टेक्सला ऍडजसंट आहे, तर 2, 3 आणि 4. तर त्याप्रमाणे 1 या नोडची लिस्ट तयार झालेली आहे आणि त्या लिस्ट मध्ये 3 नोड आहेत. या प्रत्येक नोडचे 3 पार्ट्स आहे. त्यात बघा, 1, 2, 2 हा तुमचा फर्स्ट नोड झाला. यामध्ये या नोडच्या फर्स्ट पार्ट मध्ये व्हर्टेक्सचा आयडिया स्टोअर केलेला आहे आणि सेकंड पार्ट मध्ये बघा 1, 2, 2 या असोसिएटेड एजचे वेट काय आहे, तर 5. तर या सेकंड पार्ट मध्ये 5 हा स्टोअर आहे आणि थर्ड पार्ट मध्ये नेक्स्ट येणाऱ्या नोडची लिंक दिलेली आहे. सेम त्याच पद्धतीने 1, 2, 3 या नोडचे 3 पार्ट्स आहेत. फर्स्ट पार्ट मध्ये बघा व्हर्टेक्सचा आयडी स्टोअर केलेला आहे आणि सेकंड पार्ट मध्ये 1, 2, 3 या एजचे वेट 2 हे स्टोअर केलेले आहे आणि थर्ड पार्टला नेक्स्ट नोडची लिंक ही दर्शवलेली आहे. सेम त्याच पद्धतीने 1, 2, 4 या नोड मध्ये फर्स्ट पार्ट मध्ये व्हर्टेक्सचा आयडिया स्टोअर केलेला आहे आणि सेकंड पार्ट मध्ये 1, 2, 4 या एजचे वेट 6 हे स्टोअर केलेले आहे. सेम त्याच पद्धतीने नोड 2, नोड 3 आणि नोड 4 याची सेपरेट लिस्ट तयार झालेली आहे आणि त्या लिस्ट मध्ये प्रत्येक नोडचे असे 3 पार्ट्स आहेत. फर्स्ट पार्ट मध्ये व्हर्टेक्सचा आयडी, सेकंड पार्ट मध्ये असोसिएटेड एजचे वेट आणि थर्ड पार्ट मध्ये नेक्स्ट येणाऱ्या नोडची लिंक. या पद्धतीने ऍडजसन्सी लिस्ट ही रिप्रेझेंट होते. ग्राफ या नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर मध्ये काय काय बघितले ते थोडक्यात बघू. सर्वप्रथम आपण बघितले, ग्राफ इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर्स. म्हणजे नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर मधील ग्राफ हे सर्वात महत्वाचे स्ट्रक्चर आहे. त्याचे कारणही आपण बघितले. तर कारण काय त्याचे, तर ग्राफ हा आपण आपल्या रोजच्या जीवनात जवळजवळ सर्वच ठिकाणी यूज करतो, जसे की कम्युनिकेशन करताना, त्याचप्रमाणे कम्प्युटर आर्किटेक्चर्स मध्ये, त्याचप्रमाणे नेटवर्क ऑप्टिमायझेशन मॉडेल्स मध्ये, मॅथमॅटिक्स मध्ये, केमिस्ट्री मध्ये, फायनान्शियल मध्ये, मेकॅनिकल मध्ये, ट्रान्सपोर्टेशन मध्ये आपण ह्या ग्राफचा उपयोग करतो. म्हणून याला आपण मोस्ट इम्पॉर्टंट नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर असे म्हटलेले आहे. त्याचप्रकारे आपण ग्राफ्सचे प्रकार बघितले, वेटेड ग्राफ्स, मल्टी ग्राफ्स, डायग्राफ्स आणि सिम्पल ग्राफ्स. तर वेटेड ग्राफ म्हणजे काय, तर दोन व्हर्टेक्स मध्ये जी एज असते त्या असोसिएटेड एजचे, त्या प्रत्येक असोसिएटेड वेटचे एजचे वेट दिलेले असते त्याला आपण वेटेड ग्राफ म्हणतो. त्याचप्रकारे आपण मल्टीग्राफ बघितला, तर मल्टीग्राफ म्हणजे काय, तर ह्या ग्राफ मध्ये नंबर ऑफ एजेस ह्या जास्तीत जास्त असतात म्हणून आपण याला मल्टीग्राफ म्हणतो. तसेच डायरेक्टेड ग्राफ म्हणजे काय, तर या डायरेक्टेड ग्राफ मध्ये दोन व्हर्टेक्सच्या मध्ये जी एज असते तर तिचे डायरेक्शन हे आपल्याला रिप्रेझेंट केलेले असते त्याला आपण डायरेक्ट ग्राफ असे म्हणतो किंवा डायग्राफ असे म्हणतो. त्याचप्रमाणे सिम्पल ग्राफ म्हणजे काय, तर सिम्पल ग्राफला मल्टिपल एजेस या नसतात किंवा त्यांना सेल्फ लूप देखील नसते. तसेच या ग्राफ मध्ये ऑल एजेसचे वेट हे 1 असते, तो म्हणजेच काय, तर सिम्पल ग्राफ. त्याचप्रमाणे कम्प्लीट ग्राफ म्हणजे काय, तर ग्राफमधील एक व्हर्टेक्स हा दुसऱ्या व्हर्टेक्सशी ऍडजसंट असतो म्हणजेच तो ग्राफ काय झाला, कम्प्लीट ग्राफ. त्याचप्रकारे आपण कनेक्टेड ग्राफ बघितला, तर कनेक्टेड ग्राफ म्हणजे काय, तर दोन नोड्स हे एका पाथने कनेक्टेड असतात म्हणजेच काय, तर कनेक्टेड ग्राफ. त्याचप्रकारे ग्राफचे प्रेझेंटेशन हे ट्री स्ट्रक्चर सारखे देखील होते, म्हणजे यामध्ये फक्त, म्हणजे दोन व्हर्टायसेस मध्ये फक्त एकच पाथ असतो आणि हा ग्राफ विदाउट सायकल असतो, म्हणजे हा ग्राफ सायकलिक नसतो. त्याचप्रकारे आपण ग्राफचे रिप्रेझेंटेशन हे दोन प्रकारात होते हे बघितले. तर ते दोन प्रकार कुठले? एक म्हणजे ऍडजसन्सी मॅट्रिक्स आणि दुसरं म्हणजे ऍडजसन्सी लिस्ट. ऍडजसन्सी मॅट्रिक्स म्हणजे सिक्वेन्शियल रिप्रेझेंटेशन. तर यामध्ये आपण ग्राफचे मॅट्रिक रिप्रेझेंटेशन कसे होते ते बघितले. त्यानंतर मॅट्रिक्सची त्यानंतर त्याची डिग्री ऑफ सेंट्रॅलिटी सेंट्रॅलिटी काय असते हे बघितले. ऍडजसन्सी लिस्ट काय असते हे आपण बघितले. ऍडजसन्सी लिस्ट ही लिस्टमध्ये प्रत्येक नोडचे सेपरेट लिस्ट असते, म्हणजे प्रत्येक व्हर्टेक्सची सेपरेट लिस्ट असते. आणि त्यामध्ये जर तो ग्राफ डायरेक्टेड ग्राफ असेल किंवा सिम्पल ग्राफ असेल तर त्यामध्ये नोडचे दोन पार्ट असतात. एका पार्टमध्ये व्हर्टेक्सचा आयडिया स्टोअर केलेला असतो आणि दुसऱ्या पार्टमध्ये नेक्स्ट येणाऱ्या व्हर्टेक्सची म्हणजे किंवा नेक्स्ट येणाऱ्या नोडची लिंक ही दर्शवलेली असते. तसेच जर ग्राफ हा वेटेड ग्राफ असेल तर त्यामध्ये या लिस्टमधील या व्हर्टेक्सच्या लिस्टमध्ये लिस्टमधील नोडचे तीन पार्ट असतात. तर यात फर्स्ट पार्टमध्ये व्हर्टेक्सचा आयडी हा स्टोअर केलेला असतो, सेकंड पार्टमध्ये असोसिएटेड एजचे वेट हे स्टोअर केलेले असते आणि थर्ड पार्टमध्ये नेक्स्ट येणाऱ्या नोडची किंवा व्हर्टेक्सची लिंक ही दर्शवलेली असते. तर या प्रकारे ही आहे ऍडजसन्सी लिस्ट. तर ग्राफ म्हणजे काय हे तुम्हाला चांगल्या प्रकारे कळालेच असेल, हो ना? तर इथे मी माझा हा टॉपिक संपवते. धन्यवाद.